ਪੰਜਾਬ ਦੇਵਾਇਆ ਓਮ ਨਮੋ ਭਗਵਤੇ ਵਾਸੁਦੇਵਾਯ ਓਮ ਨਮੋ ਭਗਵਤੇ ਵਾਸੁਦੇਵਾਯ ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯಂ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವಿಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಾಯಮುದೀರಯೇ ನಷ್ಟಪಾಯೇಷು ಅವಧೇಷು ನಿತ್ಯಂ ಭಾಗವತ ಸೇವಯಾ ಭಗವತಿ ಉತ್ತಮ ಶ್ಲೋಕೆ ಭಕ್ತಿರ್ಭವತಿ ನೈಷ್ಠಿಕೀ ಕೃಷ್ಣಾಯ ವಾಸುದೇವಾಯ ದೇವಕೀ ನಂದನಾಯ ಚ ನಂದಗೋಪಕುಮಾರಾಯ ಗೋವಿಂದಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಅಜ್ಞಾನತಿನಿರಂಧಸ್ಯ ते समजणार नाही त्यांना. त्यामुळं फक्त चैतन्य महाप्रभूंची जर कृपा असेल तरच आपल्याला समजेल की चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत. आणि याचं उदाहरण आपण बघतो सर्वभौम भट्टाचार्य. सर्वभौम भट्टाचार्य हे मायावादी होते आणि त्यांचे जे ब्रदर इन लॉ म्हणजे ब्रदर इन लॉला काय म्हणतात त्यांचे जे मेवळे होते ते त्यांनी त्यांना किती समजवायचा प्रयत्न केला की तुम्ही हे चैतन्य महाप्रभूंना साधारण एक संन्यासी नका समजू. ते स्वयं कृष्ण भगवान आहे आणि त्यांनी सगळे पुरावे दिले तरी देखील ते समजू शकले नाही. आणि ते त्यांच्या घरी होते चैतन्य महाप्रभू. 7 दिवस त्यांना वेदांतचं श्रवण म्हणजे त्यांना सांगितलं. पण चैतन्य महाप्रभू शेवटी त्यांना प्रचार करून त्यांना कृपा दिल्यानंतरच सर्वभौम भट्टाचार्यांना समजलं की मी केवढं मोठा मूर्ख होतो. तर हे खूप मोठं गोष्ट आहे. तेव्हा भक्त होणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा भगवद्गीता देखील कोणाला सांगितले? अभक्तांना सांगितले, अर्जुनाला सांगितले. आणि अर्जुनाचं क्वालिफिकेशन काय होतं? भक्तो सीम सखाचे ते मित्र आणि भक्त होता. आणि तो काय संन्यासी नव्हता किंवा ब्रह्मचारी नव्हता काही त्याच्याकडे. तो तर एक मिलिटरी मॅन म्हणजे सैन्य होत, सैनिक होता. पण त्याच्यामध्ये काय गुणवत्ता होती? ते तो म्हणजे भक्त, भक्तोसिमे सखाचे. तर असं येईल आपणही लुकाय ते कृष्ण नाना जत्न करे तर तथापि तहार भक्त जानिया तहारे. तर कृष्ण जे आहेत ते सहजपणे कोणाला असं स्वतः असं पुढे येत नाही. कृष्ण नाना यत्न करे ते असंच कोणाच्या समोर येत नाही, प्रदर्शन करत नाही. पण तथापि तहारा भक्त जानिया तहारे. पण जो खरा भक्त आहे भगवंताचा तो कृष्ण कुठल्याही रूपामध्ये येऊ दे, कसाही येऊ दे, भक्त बरोबर आपल्या भगवंताला आपल्या स्वामीला ओळखणार. जसे एक पतिव्रताची स्त्री आहे, भले तिचा पती जो आहे कुठल्याही वेशमध्ये येऊ दे, एक प्रतिवर्ता स्त्रीला आपल्या पतीबद्दल सगळं काय माहिती असतं, त्यामुळे तो कुठल्याही स्टेजवरती जाऊन कुठलाही अभिनय करत असेल तरी देखील ते लगेच ओळखणार की हा माझा पती आहे म्हणून. तर त्याप्रमाणे भक्त जे आहेत ते भक्तीमुळे सेवा केल्या असल्यामुळं ते भगवंतांचे सगळं गुण त्यांना माहिती आहे. भगवंतांचे काय गुण आहे, त्यांचं काय आहे, सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळं भगवंत किती जरी प्रयत्न केला लपण्याचा तरी देखील भक्तापासून ते लपू शकत नाही. ह्याचा उदाहरण आपण बघतो राधाराणी. राधाराणी जे परम भक्त आहे, तर रासलीलामध्ये जेव्हा कृष्ण गोपींना सगळ्यांना सोडून गेले आणि जेव्हा जे गोपी आले तेव्हा कृष्ण चतुर्भुज नारायण झाले. आणि गोपींनी विचारलं की कृष्ण कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं या ठिकाणी चारही हात दाखवले इकडे. पण जेव्हा राधाराणी आले त्या ठिकाणी, तर कृष्ण आपले दोन जे हात आहेत ते हे करू शकले नाही, ठेवू शकले नाही, त्यांना परत कृष्ण व्हायला लागला. कारण राधाराणीची शक्ती भक्तीची शक्ती इतकी होती ती तर लपू शकली नाही राधाराणीपासून. तर त्याप्रमाणे जे भक्त आहेत ते ओळखू शकतात की चैतन्य महाप्रभू जे आहेत हे भगवान कृष्ण आहे, ह्याच्यात काहीही संशय नाही. आलिया कृष्णेर कारो कीर्तन संचार सॉरी. तर ह्याच्यामुळे दुसरं एक कारण दिलं आहे की चैतन्य महाप्रभूंचं का आगमन होतं ह्या जगामध्ये. दुसरं कारण आहे अद्वैत आचार्य प्रभू. अद्वैत आचार्य प्रभू त्यांनी इतकी विनंती केली भगवंतांना या जगामध्ये येण्यासाठी. तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे की तुलसी जल मात्रेण जलस्य चुलकेन वा विक्रियते सुमात्मान भक्त्योत्त भक्तवाचन. तर चैतन्य महाप्रभू आपलं शास्त्रामध्ये लिहिले की एक तुलसीचं पान आणि जल थोडं चुलूक चुल्लू जर आपण भगवंताला अर्पण केलं, तुलसी जल मात्रेण मात्र एवढंच जलस्य चुलुकेण, तर भगवंत विक्रीणीते ते त्या भक्ताला विकले जातात भक्तोत्त भक्त वाचल. कारण भक्त जे भगवंत जे आहेत हे भक्त वाचल. तर त्यामुळं चैतन्य हे आपले अद्वैताचार्य त्यांच्या इच्छेअनुसार म्हणजे त्यांच्या बोलणं त्यांनी जे हुंकार केला की चैतन्य महाप्रभू आलं पाहिजे, कारण त्यांनी बघितलं या जगामध्ये लोक कर्मकांड करतायत, शुभ अशुभ कर्म करतायत, पाप कर्म करतायत, पण ह्या जगामध्ये भक्तीचं काही गंध नाही, कृष्ण नामाचं काही गजर नाही आहे. तर त्यांना इतका सहन झालं नाही ह्या जगाची स्थिती बघून. तर ते म्हटले त्यांनी हे घेतलं शपथ घेतली की मी भगवंताला इथं आणणार आणि त्यांच्याद्वारे हा युगधर्म हरिनाम संकीर्तनचा जो यज्ञ आहे त्याचा प्रचार करणार. तर ए सब ना माने से पाषंड्य सकल तार सभार विद्यापाठ भेक कोला. तर चैतन्य चरितामध्ये सांगितलंय की समजा जर हे कोणी जर मानत नसेल हे चैतन्य महाप्रभूंचं जे तत्व आहे गौर तत्व हे सगळं म्हणजे त्यांचं विद्यापाठ जे आहे जे काय मोठे मोठे युनिव्हर्सिटीज आहेत पण ते सगळं काय एका पॉन्ड म्हणजे काय म्हणतात त्याला तलाव. तर तलावामध्ये खूप बेडकं असतात, तुम्ही जर रात्री गेलात बेडकं तर ते नुसतं ड्राव ड्राव नुसतं ओढत असतात, त्याच्याने काय फायदा होत नाही कोणाला. उलटा तो जो साप असतो त्याला कळतं की इथं बेडूक आहे म्हणून. तर अशा प्रकारे हे मोठमोठे युनिव्हर्सिटीज आहेत, मोठे मोठे सायंटिस्ट म्हणा फिलॉसॉफर्स आहेत, ते हे काय त्यांना हे समजतच नाही. पण ते एवढे पैसे खर्च करतायत आणि एवढा मोठे मोठे थेरी लिहितायत हे सगळं ते बेडकाप्रमाणे. तर जसे ए सब ना माने जेव्हा करे कृष्ण भक्ती कृष्ण कृपा नाही तारे नाही तार गती. आणि जो कोणी हे सगळं मानत नाही हे कसे कृष्ण कृपा त्यांना प्राप्त होणार नाही. पूर्व जैन जरासंध आदि राजागण वेद धर्म करे करे विष्णूर पूजन. जे ह्याच्या अगोदर देखील जे जरासंध होते त्यांनी पण ते पण शालिग्राम शिलाची पूजा करायचे, वेद धर्माचं पालन करायचं, पण कृष्णाला नाही मानत. कृष्ण नाही मानता ते दैत्य करे माने. त्यांनी कृष्णाला नाही मानलं, कृष्ण भगवंत आहेत म्हणून. तर तसंच चैतन्य ना मानेल त्याचे दैत्य तारे जाणे. तर म्हणून जो कोणी चैतन्य महाप्रभूंना मानत नाही तर तो पण एक राक्षस आहे. मोरे ना मानेल सब लोक होबे नाश इथे लागे कृतार्थ प्रभू करीला संन्यास. तर चैतन्य महाप्रभू सुद्धा म्हणतात की समजा त्यांनी मला मानलं नाही तर सगळ्या लोकांचा नाश होणार आहे, सगळे नरकाला जाणार आहेत. इथं लागे कृष्ण करेला संन्यास म्हणजे म्हणून चैतन्य महाप्रभूने संन्यास घेतला. जेव्हा ते गृहस्थ होते जे साधे लोक होते त्यांचा त्यांनी उद्धार केला, पण जे मायावादी होते आणि जे अनेक तर्कवादी होते त्यांचा उद्धार राहून गेला. म्हणून चैतन्य महाप्रभू त्या काळी संन्यासीला खूप मान सन्मान दिले जायचे भारतामध्ये. त्यामुळे त्यांनी विचार केला की मी जर संन्यास घेतलं तर हे लोक मला साधारण समजणार नाही. आज मी गृहस्थ आहे म्हणून ते मला साधारण समजतात. संन्यास घेतल्यानंतर ते मला एक संन्यासी म्हणून ते मला नमस्कार करतील, आणि जेव्हा ते मला नमस्कार करतील त्यांचा सगळा अपराध क्षमा होऊन जाईल आणि मग त्यांना मी ते कृपा त्यांना देऊ शकतो. तर हे एवढे कृपाळू आहेत कृष्ण चैतन्य महाप्रभू. त्यामुळे त्यांच्यावर आणखीन कोणीही कृपाळू नाही. श्रीकृष्ण चैतन्य दया कर विचार विचार करीते चित्ते पापे चमत्कार. तर तुम्ही जर खरे तर्कवादी असाल तर तुमचा जो सगळा जो तर्क तुमचा जो ज्ञान आहे हा चैतन्य महाप्रभूच्या कृपेवरती लावा, आणि नंतर तुम्ही काय तुमचं कन्क्लुजन असेल किंवा कन्क्लुजनला काय म्हणतात सार किंवा निर्णय, कुठल्या निर्णयावरती पोहोचाल की चैतन्य महाप्रभू इतकं कोणीही दयाळू व्यक्ती नाही किंवा लोककल्याण व्यक्ती नाही. तर ज्ञाता सोलवा मुक्ती भुक्ती यज्ञ आदि पुण्यत श्रेयम साधना सहस्रे हरिभक्ती सुदृढ. तर जो ज्ञानी आहे त्याला मुक्ती सहजपणे मिळेल. ज्ञाता सोलवा मुक्ती भुक्ती यज्ञ आदि पुण्यत. आणि तुम्हाला जर भोग करायचं असेल तर थोडाफार यज्ञ करा, तपस्या करा, पुण्य करा, तुम्हाला लगेच मिळेल, कृष्ण लगेच देणार. श्रेय साधना सहस्रे. तर काही तुमचं श्रेय असेल तर ते देखील काही साधना करा, साधनांनी तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. पण हरिभक्ती सुदुर्लभ, जी हरिभक्ती आहे ती इतकी सहजपणे मिळणार नाही. तर कृष्ण जरी छोटे भक्ते भुक्ती मुक्ती दिया कबू भक्तीला देन राखीन लुकाई. तर कृष्ण भुक्ती मुक्ती देतील पण भक्ती जी आहे ते लपवून ठेवणार. पण हे ना प्रेम चैतन्य दिला जातात आता. पण कृष्ण चैतन्य काय केलंय हे जे प्रेम आहे दिला जातात आता. त्यांनी सगळ्यांना तो प्रेम जो दुर्लभ प्रेम आहे सगळ्यांना वाटला. जगाई मधाई पर्यंत अन्यर की कथा. त्यांनी हा जो कृष्ण प्रेम आहे जगाई मधाई पर्यंत दिला. आणि अन्यर म्हणजे दुसऱ्याचं काय सांगायचं, कारण जगाई मधाई एवढे पापी कोणीच नव्हते. तर याच्यामुळं चैतन्य महाप्रभूंचा हा जो तत्व आहे तो समजणं अत्यंत आहे, आवश्यक आहे. तर हे झालं बाहेरी कारण. आणि मग नंतर चैतन्य महाप्रभूंचं अंतरंग कारण देखील आहे. तर एक आहे राधारणीची जी भक्तीची जी महिमा होती ती समजण्यासाठी, आणि नंतर राधारणीची जे काय आनंद होतो भक्त जे आहे, भक्त कधी आनंदासाठी प्रयत्न करत नाही पण भक्ती करता करता ऑटोमॅटिकली त्याला ते आनंद प्राप्त होतो. ती भक्तीची जी आहे विरोधाभास आहे. त्याला आनंद नको पण कृष्णसेवेमध्ये त्याला आनंद प्राप्त होतो. तर ते जे आनंद आहे भगवंत म्हणतात की मी तर मला आनंद व्हायला पाहिजे कारण मी भक्त आहे. पण मी भक्त काय माझ्या भक्तांना जास्त आनंद होतो माझ्यापेक्षा, म्हणून मी स्वतः भक्त होणार आणि तो आनंद काय आहे तो मी बघणार. आणि माझ्यामध्ये काय सुंदरता आहे ते मी जाणार बघ. कारण आता जो खडी साखर असेल, खडी साखर हे त्याची जी चव आहे तो दुसरा कोणतरी चव घेऊ शकतो, खडी साखर स्वतः ते टेस्ट करू शकत नाही. म्हणून कृष्ण जेव्हा द्वारकामध्ये त्यांनी स्वतःचा चेहरा बघितला तो म्हटलं हा इतका सुंदर पुरुष कोण आहे, ते स्वतः त्यांच्या सौंदर्याशी आकर्षित झाले. तर असे हे तीन कारण, एक तर राधारणीची महिमा भक्तीची महिमा समजण्यासाठी, कारण राधारणीची भक्तीची महिमा इतकी अपार आहे ते भगवंत पण समजू शकत नाही. तर म्हणून भगवंत काय म्हणतात मी राधारणीच होतो, राधारणीचा भाव घेतो मग मला कळेल तिची महिमा काय. आणि दुसरं कारण काय की स्वतःचं जे सौंदर्य जे आहे ते आस्वादन करण्यासाठी. आणि तिसरं जे आहे हे आहे त्यांना भक्ताला जे हजार गुण जास्त आनंद प्राप्त होतो ते आनंद त्यांना पाहिजे होतो कृष्ण. तर हे तीन अंतरंग कारण दिले. आणि आता आपण जे डिस्कस केलं बाहेरंग कारण की योग धर्माचा स्थापन करण्यासाठी, तर भगवंत जे काय कार्य करतात ते फक्त एकच असं नसतं, त्याला अंतरंग कारण देखील असतं आणि बाहेरंग कारण देखील असतं. तर त्यामुळे ह्या जगामध्ये समजा जर आपल्याला उद्धार व्हायचं असेल तर हे भजो भजो भाई चैतन्य निताय सुत्रीला विश्वास करून विषय छाड्या असे रसे भजिया मुख्य बोल हरिया. तर ह्या म्हणून लोचनदास ठाकूर काय सांगतो भजो भज भाई चैतन्य हे चैतन्य निताय. म्हणून प्रभुपादांनी सगळ्या जगामध्ये गौर नितायची स्थापना केली. आपल्या इथे एक रशियाचे भक्त आलेले आहेत, त्यांना विचारा की रशियामध्ये एकही राधाकृष्णाचे मंदिर नाहीये. एखादा कोणाच्या घरी असतील मंदिर, पण सगळे गौर नितायचे मंदिर बाहेरचे. कारण राधाकृष्णाचं जर सेवा करायची असेल तर त्याला तुम्हाला ब्राह्मण दीक्षा लागते, त्यांची सेवक स्टँडर्ड ठेवायला लागतं. असं नाही की आज तुम्ही पूजा केली उद्या केली नाही, तो अपराध होऊन जातो. अपराधाचे फळ आपल्याला फळ भोगायला लागते. पण चैतन्य नित्यानंद नाही असा विचार, नाम लेते प्रेमध्ये भय असतो. चैतन्य नित्यानंदमध्ये काहीही अपराध नाहीये. तुम्ही त्यांना शोकेशमध्ये भावली म्हणून ठेवलं तरी चालेल, ते तरी ते कृपा देतील तुमच्यावर. तुम्ही त्यांची पूजा केली नाही केली तरी चालेल, ते इतके कृपाळू आहेत. कारण त्यांच्या काही अपराध नाही, कारण त्यांना माहितीये कलियुगामध्ये लोक काय अयोग्य आहेत, त्यांच्यामध्ये काय क्वालिफिकेशनच नाहीये, त्यामुळे ते औदर्य अवतार घेऊनच आलेले. आता जगायमध्ये काय गुण होते, त्यामुळे कृष्णराज कवराज गोस्वामी सांगतात की हे जे मी पुस्तक लिहितोय हे नित्यानंद गौर नित्यानंदांची कृपा मिळेच. मी जो इतका पापी आहे, जगाई मधाई से मुळी से पापिष्ट, जगाई मधाई जे आहे त्यांच्यापेक्षा मी पापी आहे. आणि पुरुषेर क्वीट होते मुळीशे लगिष्ट, मी एक विष्ठाचा जो किडा आहे त्याच्यापेक्षा नीच आहे. मोरा नाम सुने तार पुण्य क्षय, जो कोणी माझं नाव ऐकेल त्याचं सगळं पुण्य संपणार. मोरा नाम ले तारा पाप आहे, माझं जो नाव घेतो त्याच्यावरती सगळं माझं पाप येणार त्याच्यावर. आणि एमोने निर्गुण केव्हा कृपा करे, असा जो पतित व्यक्ती आहे असे ह्या जगामध्ये कोण आहे जो उद्धार करेल माझ्यासारखा पतित व्यक्तीचा. तर ते काय म्हणतात, एक नित्यानंद विनू जगत भीतर आहे. एक नित्यानंद सोडलं तर आणखीन कोणी नाहीये उद्धार कर माझा. हे नित्यानंद का कृपा आहे, प्रेममत्त कृपा, प्रेममत्त नित्यानंद कृपा अवतार. हे जे नित्यानंद आहेत हे कृष्णप्रेम मध्ये मत्त आहेत, इंटॉक्सिकेटेड. जसं दारू पिलेला माणूस कसा खूप दारू पिला असेल तर त्याला काय भान नसतं, तसंच नित्यानंद जे आहेत कृष्णप्रेम मध्ये एकदम त्यांना काय चाललंय काय माहित नाही त्यांना. प्रेममत्त नित्यानंद कृपा अवतार आणि कृपाचे अवतार आहेत. उत्तम अधम किछू ना करे विचार, आणि काय तर कोण उत्तम आहे का कोण अधम आहे त्याचा काही विचार करत नाही. कारण ह्या जगामध्ये बघतो की जिथं जायचं जिथं आपण जातो त्याला काहीतरी योग्यता लागते. आपल्याकडं शाळेत जायला योग्यता लागते, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल इंजिनिअरिंगला किंवा इकडं तिकडं, आपल्याकडे काहीतरी योग्यता लागते, क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. कुठं नोकरी करायची असेल तिथं पण क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. पण भक्ती एकच अशी गोष्ट आहे की जिथं तुम्हाला काही क्वालिफिकेशन जिकल उत्तम अधम किछू ना करे विचार. कारण हे काही विचार बघत नाही की स्त्री आहे पुरुष आहे बालक आहे का प्रौढ आहे, काही विचार करत नाही. गरीब आहे का श्रीमंत आहे, का फक्त श्रीमंताला भक्ती मिळते असं नाही, गरीबांना भक्ती मिळते असं नाही. सगळ्यांना उत्तम अधम किछू ना करे विचार, जे आगे पडेल तार करेन निस्तार. जे कोणी त्यांच्या समोर जाईल तार करेन, त्यांना त्यांचा उद्धार झाला म्हणून समजायचं. अतएव निस्तारेलून मोहेन दुराचार, मी कसा बसा त्यांच्या समोर गेलो आणि माझा उद्धार झाला, आणि त्या उद्धारांमुळे मी हे पुस्तक लिहितोय चैतन्य चरितामृत. तेव्हा जगाय मदाई समान काही हे त्यांच्यामध्ये योग्यता होती. जेव्हा जगाय मदाई उलट मधाईने तर नित्यानुपूर्णला मारलं, मार खाय प्रेम दे नित्या दयामुळे, मार खाल्लं तरी प्रेम दिलं. पण तेच बलराम जे द्वापर युगामध्ये आले होते, तर जे रोमहर्षण सूत व्यास आसनावरती बसले होते, आणि त्यांची एकच चूक का होते, जेव्हा ते आले तर ते उभे राहिले नाही, हा त्यांना प्रणाम केलं नाही. एवढंच न केल्यामुळं बलराम इतके त्यांना राग आला. एक दुर्वागराज घेतले त्याने, ते कुशागराज, आणि त्यांनी जस मार तिथंच त्यांना व्यास आसनावरतीच त्यांना त्यांची त्यांना मृत्यूदंड दिला. पण एका नित्या बलराम जेव्हा नित्यानंद प्रभू म्हणून येतात, तेव्हा ते मार खात आहेत, रक्त वाहत आहे त्यांच्या डोक्यांना, पण तरी म्हणतायत की ह्यांना कृपा करा. तर अशी ही कृपा आहे. तर ह्या कलियुगामध्ये हे गौरवनीताशिवाय काही गत्यंतर नाही. माझ्या मते तुमचे हे जे भक्त समाजाचं नाव काय, जय जगन्नाथ आहे ना. अच्छा, कारण नाशिकमध्ये गौरवभक्त वृंद नाव. एनिवे, तर हे आपल्यामध्ये जे रुची आहे गौरवनीतायबद्दल हे आपल्याला वाढवणे अत्यंत आवश्यक शवक आहे. समजा भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल आपल्याला, तर हे जे प्रेम आहे गौरवनीतायप्रती हे अत्यंत, आणि त्याच्यासाठी कसं वाढणार आपल्याला, तर याच्यामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे चेतन महापुरुषांनी कृष्णराजकवर. मनुष्य रचित नाही ऐसे ग्रंथ धन्य, वृंदावन दास मुख्य वक्ता श्री चैतन्य. हे जे चैतन्य मंगल चैतन्य भागवत जे आहे, हे मनुष्याने नाही लिहिलेलं आहे. मनुष्य रचित नाही ऐसे ग्रंथ धन्य, वृंदावन दास मुखे वक्ता श्रीचंद. वृंदावन दासच्या मुखाने चैतन्य महाप्रभूंनी हे केलेलं आहे. तर ते हे म्हणतायत की मी तुम्हाला ऊर्ध भाव करून, म्हणजे वरती हात घालून तुम्हाला विनंती करतो की कृपया तुम्ही हे चैतन्य भागवत हे पुस्तक वाचा. आणि माझं म्हणणं आहे की चैतन्य भागवत आणि चैतन्य चरितामृत दोन्ही. कृष्णराज कवराज गोस्वामी हे म्हणणार नाही की माझं पुस्तक वाचा म्हणून, तर ते म्हणतात चैतन्य भागवत वाचा. पण मी सांगतो की हे दोन्ही पुस्तक महत्वाचे आहेत. तर चैतन्य चरितामृत हे जे आहे हे एक तर आपले जे श्रीधर स्वामी आहेत जे भक्ती सिद्धांत सरस्वत महाराजांचे शिष्य, ते म्हणत होते की जगामध्ये सगळे शास्त्र जरी राहिले नाही, फक्त चैतन्य चरितामृत राहिलं तरी काही नुकसान नाही आहे जगात. ह्या चैतन्य चरितामृतने सगळ्या लोकांचा उद्धार होऊ शकतो, सगळे भगवत धाम गोलकधामाला जाऊ शकतात. तर ही महिमा आहे, आणि ती आपल्याला समजली पाहिजे की आपल्याला काय मिळालेलं आहे. हे अनमोल रत्न मिळालेलं आहे, तर आपण हे असंच टाकून द्यायला नाही पाहिजे. ही जी भक्ती प्रोसेस आहे ह्याला अत्यंत गंभीरताने घेऊन हरिनाम संकीर्तनचा जो हा जो चैतन्य महाप्रभू गोलोक प्रेमधन असली धन हा जो आहे प्रेमधन हरिनाम संकीर्तन आपल्याला दिलेला आहे, हे आपण स्वीकारून आपलं जीवन सार्थक करायचं आणि भगवत धामर द्यायचं. हरे कृष्ण. नेक्स्ट प्रोग्राम अनाउन्समेंट. कोणाला काही प्रश्न?